camera.
सेलेब कट्टा
आणि सेलेब कट्ट्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं, जसं मी माझ्या घरून गप्पा मारते ना, तसंच आपले सेलिब्रिटी सुद्धा त्यांच्या घरूनच गप्पा मारतात आपल्यासोबत. आणि आज आपल्यासोबत गप्पा मारायला आलेले आहेत ऍक्टर डिरेक्टर प्रवीण तरडे. ते फोन लाईन वर आहेत. हॅलो प्रवीण सर.
मला आता हेच विचारायचंय, सध्या शूटिंग बंद आहेत, सगळे कलाकार असू द्यात, प्रत्येक जण घरी आहे, तुम्ही सुद्धा घरी आहात, तर मग घरी हा वेळ कसा स्पेंड करताय तुम्ही?
सगळ्यात महत्वाचं, मी फॅमिली बरोबर इतके दिवस कधीच राहिलो नव्हतो, म्हणजे सलग, कारण शूटिंग आणि हे सतत बाहेरच असायचो. त्यामुळं मी उत्तम कुक आहे, मी जेवण बनवतो, त्यामुळं मी दोन्ही वेळेचं जेवण मागचे 19 दिवस झालं मी बनवतोय घरात. हा, त्यामुळं सगळेजण एन्जॉय करत. मला आज कळलं की आईचा वेळ घरामध्ये कसा काय जायचा. आपण म्हणायचो की मी शाळेत जातो, मी कॉलेजला जातो, मी हे करतो, मी याम करतो, आई काय करते दिवसभर घरी. तर मला आता कळलं की आई ही आपल्यापेक्षा खूप जास्त बिझी असते आणि तो बिझनेस मी अनुभवतोय घरात बसून. आणि सरसेनापती आंबेरराव सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं, ते सगळं एडिट करतोय, त्यामुळे एडिट पण उत्तम चालू आहे आणि फॅमिली लाईफ अप्रतिम.
93.5 रेड एफएम बजाते रहो.